माझे एवढे कोण कोणीच करत नाही आपल्या म्हणून सगळ्या मॅचच सांगतो मला माहिती आहे त्यात आपली साईड दिली आहे बघू हॅलो क्षितिज सर बोलतायत ना सर मी विशाल बोलतोय परांजपे अभिरुची मधून सर मागे तुम्ही एन्क्वायरी केली होती ना 2 BHK फ्लॅट साठी तर साईट व्हिजिट वगैरे कधी करणार ते विचारण्यासाठी फोन केला ठीक आहे या ना सर मग न कुठल्या साईडला आहे तुम्ही आता 9 ब्रिज जो आहे ना 9 ब्रिज बरं 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 सिंहगड कॉलेज जे आहे ना सिंहगड कॉलेजच्या बॅक साईडला 9 हॉस्पिटल नाही सिंहगड रोडला जायचंच नाही तुम्ही कात्रजवळ बायपास जातो ना हो पण तुम्ही इकडे आहे ना कात्र साईडला जो बायपास आहे ना आपला 9 ब्रिज माहिती करू मला हो त्याच्या खालून यायचं नरेच्या साईडला वळला की HDFC बँक आहे बघा नरे ब्रँच हा त्याच्या थोडं बँकेच्या पुढे आलात तुम्ही की राईट टर्न घ्या सरळ सरळ आतमध्ये यायचो मग हा बरोबर हा हा उजवीकडे वळावं लागेल ना तुम्हाला परत नरे नरे साईडला हा पुलाच्या कडून उजवीकडे यायचं सर्व्हिस रोडला नाही युटर्न नाही मारायचं सरळ सरळ सर्व्हिस रोडने पुढे यायचं साताऱ्याकडे तोंड करून हा पलीकडची साईड झाली ना त्याच्या पलीकडे अलीकडच्या साईडने यायचं तुम्हाला नरेच्या साईडने ठीक आहे पाठव हा व्हॉट्सअप नाही का तुमचा 9049995 ओके व्हॉट पाठवतो पाठवतो हा